स्वयं गोष्ठी गब्बू लेखिका माधुरी माटे।
शुभंकर त्या बंगल्यात बॉल शोधायला गेला। त्याला 20-25 मिनिटं झाली। त्याची वाट पाहत या पायावरून त्या पायावर उभं राहून कंटाळा आला। एकेकानी फेऱ्या मारून पाहणी करून झाली। ते आलेला नवा माणूस भाणकुदळ असला तर फुटलेल्या कुंड्यांवरून कटकट करेल, पण काही ऐकू येईना। शुभ्या एकटा नको पडायला यार, चला आपण सगळेच जाऊया, मी म्हणालो आणि आम्ही सगळेच निघालो।
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।